आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्यूरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन वीडियो।
नमस्कार, मी रवीश कुमार आहे। ज्यांनी रामाला आणले आणि त्याला सत्तेवर आणण्याचे गाणे गात आहेत त्यांना माझी विनंती आहे की ज्यांनी निवडणूक रोखे आणले त्यांच्यावर आता लक्ष केंद्रित करा। त्यांना गाण्याच्या माध्यमातून विचारले पाहिजे की आणि क्वोट, तुम्ही गुपचूप का फिरता? तुम्ही स्वतःला सुरक्षित का ठेवता? आम्हाला सांगा, तुम्ही त्यांची ओळख का करून दिली? तुम्ही गुपचूप किती घेतले कोणाकडून? तुम्ही कोणाला घाबरवले किंवा त्रास दिला? दानाचा धंदा तुम्हीच केलात, आता सत्य बाहेर आले आहे। सगळेच विचारत आहेत की अजून किती वेळा बंधांची होळी केली आहेस, कोणाशी जेवण केले आहेस, आणि #39 खोटं बोलू नकोस। आता बॉन्ड्सचाही खूप गाजावाजा केला आहेस गंभीर असूनही। सर्वोच्च न्यायालयाकडून हा घोटाळा इतका मोठा आहे की आम्ही अनेक व्हिडिओ सादर करणार आहोत। ही फसवणूक पाहण्याचा आणि समजून घेण्याचा संयम विकसित करा आणि शक्य असल्यास ते गा आणि प्रत्येक गावात पसरवा। या घोटाळ्याची माहिती प्रत्येक गावात पोहोचवणे हे तुमचे कर्तव्य आहे की तुमच्या हाउसिंग सोसायटीच्या ग्रुपमध्ये तुम्ही रात्रीच्या वेळी डिलीट होण्याचा धोका पत्करू शकत नाही। March 14 निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीत एक अप्रामाणिकपणा पकडला गेला। स्टेट बँक ऑफ इंडियाने बॉन्डचा अनन्य क्रमांक प्रदान केला नाही, ज्याचा उपयोग कोणत्या पक्षाने इतके कोटी रुपयांचे रोखे रोखून केले हे ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो। आज सुप्रीम कोर्टाने या मुद्द्यावरही लक्ष वेधले असून स्टेट बँकेला युनिक नंबर द्यावा लागेल। आता यातून कोणाकडून कोणाला पैसे मिळाले हे सिद्ध होईल आणि तुम्हाला करण्याची संधी मिळेल। स्वतःला वारंवार लाजवेल असा निर्धार करणाऱ्या स्टेट बँकेसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आणि मोठा धक्का आहे। ही कोणत्या प्रकारची बँक आहे? लोकांनी काहीही म्हटले तरी मालकाला राग येऊ नये असे व्रत घेतलेले दिसते। हे खूप आहे। याचिका निवडणूक आयोगाची होती तरीही स्टेट बँकेला फटकारले होते। चांगले दिवस आले की असेच होते, वेळोवेळी काहीतरी लपवण्याचा, सर्व काही उघड न करण्याचा प्रयत्न केला जातो। स्टेट बँकेने March 2018 ते March 2019 दरम्यानचा डेटा दिला नाही कारण याबाबत न्यायालयाचा आदेश नव्हता। यात 2500 कोटी रुपयांची चिंता आहे। प्रदान केलेले आकडे 1 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान 12,516 कोटी रुपयांच्या रोख्यांच्या खरेदीसाठी आहेत। यापैकी एकूण 20 देणगीदारांनी 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खरेदी केली आहे। युनिक नंबर उपलब्ध होताच राजकीय संबंध वेगाने स्पष्ट होतील। छापे आणि नातेसंबंधांच्या बातम्या आधीच बरेच काही उघड करत आहेत। छापे टाकल्यानंतर रोखे खरेदी करण्यात आले, तर काही प्रकरणांमध्ये बॉन्ड खरेदी करून नंतर सरकारकडून कंत्राटे देण्यात आली असे आढळून आले आहे। भारतात 16 लाखांहून अधिक नोंदणीकृत कंपन्या आहेत आणि फक्त 1300 निवडणूक रोखे खरेदी करत आहेत। मुठभर लोकांचा सत्तेच्या केंद्राशी किती खोल संबंध आहे हेही या आकड्यावरून दिसून येते। आता हे बघा, अनेक बुडबुडे तयार झाले आहेत। काही सर्वात मोठ्या बुडबुड्यांचा विचार करा। सर्वात मोठे फ्युचर गेमिंग आहे, ज्याने सर्वाधिक 1368 कोटींचे रोखे खरेदी केले आहेत। त्यानंतर मेघा इंजिनिअरिंग आहे, ज्याने 966 कोटींचे रोखे खरेदी केले आहेत। गुलाबी रंगात आमच्याकडे हल्दिया एनर्जी आहे, ज्याने 377 कोटींचे रोखे खरेदी केले आहेत। त्याहून लहान वेदांत समूहाचा बुडबुडा आहे, ज्याने 376 कोटींची देणगी दिली आहे। वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशनने 220 कोटी, भारती एअरटेलने 198 कोटी आणि केव्हिंटर फूड पार्कने 195 कोटींची देणगी दिली आहे। याशिवाय अनेक छोटे बुडबुडे तयार झाले आहेत, पण त्यांच्या कथा अजून समोर आलेल्या नाहीत। मोठे बुडबुडे पाहताना त्यांची संख्या फारच मर्यादित आहे असे वाटू शकते। म्हणजेच 100 लाख कंपन्यांपैकी केवळ 1300 कंपन्यांनी रोखे खरेदी केले आहेत आणि यापैकी मोठ्या प्रमाणात देणगी देणाऱ्या कंपन्यांची संख्या जेमतेम 50 आहे। हे बुडबुडे सूचित करतात की मुठभर लोकांचा सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव आहे। या परिस्थितीला सत्ता आणि पैशाचे केंद्रीकरण म्हणून संबोधले जाते, ज्याला काही संदर्भांमध्ये कुलीन वर्ग म्हणतात आणि इतरांमध्ये त्याची तुलना कोंबडा लढाईशी केली जाते। श्रीमंत आणि भ्रष्ट लोकांचे वर्चस्व असलेल्या या व्यवस्थेचे वर्णन करण्यासाठी प्लुटोक्रसी आणि क्लेप्टोक्रसी सारख्या संज्ञा देखील वापरल्या जातात. ज्या कंपन्या सर्वाधिक रोखे खरेदी करतात त्या अशा आहेत ज्या सरकारी समर्थनाशिवाय काम करू शकत नाहीत. खनिजे, धातू, दूरसंचार, औषधे आणि फार्मा यासाठी परवाने आवश्यक आहेत. ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकीसाठी सरकारी प्रकल्प आवश्यक आहेत. यापायी चार्टवरून भाजपला सर्वाधिक देणग्या मिळाल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा क्रमांक लागतो. राजकीय पक्षांमध्ये केवळ काहींना लक्षणीय निधी मिळाला आहे. हे सूचित करते की काही कंपन्या मोठ्या देणग्या देऊन स्वतःसाठी महत्त्वपूर्ण फायदे मिळवित आहेत, ज्यामुळे इतर कंपन्यांना वगळून. देणग्या प्रामुख्याने भाजप आणि एक किंवा दोन इतर पक्षांना जातात, परिणामी उर्वरित कमकुवत होतात. MIIT चे प्राध्यापक द्वैपायन बॅनर्जी यांनी आमच्यासाठी हे ग्राफिक्स तयार केले आहेत, ज्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. हा खेळ आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. काही कंपन्या वर्चस्व गाजवतील आणि फक्त एक पक्ष राज्य करेल. फायदा कोणाला? ज्या कंपनीने सर्वाधिक बॉन्ड्स खरेदी केले ती फ्युचर गेमिंग आहे. आयकर आणि ईडीने छापे टाकल्यावर ही कंपनी आपल्या देणग्या वाढवते. ही कसली पारदर्शकता आहे, जिथे फसवणुकीची चौकशी सुरू असलेली कंपनी बॉन्ड खरेदी करून देणग्या देत आहे. असे दिसते की आमच्या भावाला मनगट दाबून घटमुठं कशी उघडायची हे माहीत आहे. हे तंत्र किंवा डावपेच त्यांच्याच छावणीतील लोकांना जिंकण्यासाठी लागू केले आहेत. काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश यांचे म्हणणे ऐका आणि क्वोट, तुम्ही म्हणाल की तुम्हालाही बॉन्डचा फायदा झाला. भाजपला 6,000 मिळाले आणि तुम्हाला 1,400 मिळाले, हे खरे आहे, आम्ही ते नाकारू शकत नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून देतो. ईडी आणि IT आमच्या नियंत्रणात नाही. आम्ही कोणालाही धमकावू शकत नाही किंवा घाबरवू शकत नाही. आम्ही 10 वर्षांपासून सत्तेत नाही. आम्ही विमानतळ प्रकल्पांसारख्या मोठ्या प्रकल्पांना पुरस्कार देत नाही. मोदी सरकार ते करत आहे, म्हणून आम्ही एका परिस्थितीत नाही. कंत्राटे देणे किंवा सार्वजनिक क्षेत्र विकणे किंवा धमक्या देऊन पैसे गोळा करणे हा भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक आहे. त्यांना 6,000 कोटी मिळाले आहेत, देणगीदारांची नावे जाहीर केलेली नाहीत, त्यांनी विविध मार्गांनी भाजपला देणगी दिली असावी. पण मी म्हणेन की भाजपने आमच्यावर सर्जिकल स्ट्राईक केले आहे. आम्हाला आर्थिकदृष्ट्या पंगू करण्याचे षड्यंत्र रचले गेले आहे. आधी छापे टाकण्यात आले, नंतर त्यांनी रोखे खरेदी केले आणि नंतर काहींना सरकारी करार मिळाले. जर तुम्ही इलेक्टोरल बॉन्ड्सचा पॅटर्न पाहिला तर तुम्हाला समजेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मावर एवढा भर का देतात, ते या विषयावर गप्प का आहेत. तुम्ही त्याला या विषयांवर विचारू नये म्हणून तो गप्प राहतो. जेव्हा जेव्हा तुमच्या मनात प्रश्न येतो तेव्हा तुम्ही त्याला मंदिरात जाताना किंवा ध्यान करताना पाहता, तुम्हाला असे वाटते की तो प्रामाणिकपणे एकनिष्ठ आहे आणि प्रश्नांसाठी वेळ सोडत नाही. 15 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. आता 15 मार्च आहे. इलेक्टोरल बॉन्ड्स तुमच्यासमोर आहेत आणि पंतप्रधान एकदाही बोलले नाहीत. या मौनामुळे प्रश्न पडतो, छाननी टाळण्यासाठी तो धर्माचा अवलंब करतो का? तो सतत स्वतःला लोकांच्या नजरेत ठेवतो, तरीही अनपेड राहतो. मंदिरे अशा प्रकारे बांधा की तुम्ही विसराल की ते पंतप्रधान आहेत आणि तुम्ही त्यांना सरकारच्या खात्यांबद्दल विचारले पाहिजे. थोडा धीर धरा. सुप्रीम कोर्टाने आता असे म्हटले आहे की प्रत्येक बँडला एक विशिष्ट क्रमांक नियुक्त करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये कोणाचे पैसे कोणाच्या खिशात गेले हे उघड करणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला देणगीमध्ये सर्वात मोठ्या पात्राची सॅन्टियागो मार्टिनची ओळख करून देऊ. भाजपला कोट्यवधी रुपयांची देणगी देणारे हे लोक कोण आहेत, ज्यांना खुद्द पंतप्रधानही 2,000 रुपये देतात? पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यापेक्षा त्यांचे भाजपवर जास्त प्रेम आहे का? अमित शहा यांनीही 2,000 रुपयांची देणगी दिली आहे. मार्टिनने भाजपसाठी 1,368 कोटींचे रोखे विकत घेतल्याचे अद्याप सिद्ध झालेले नसले तरी नमुना काहीतरी सुचवतो. हा मार्टिन कोइमतूरचा सॅन्टियागो मार्टिन. तो म्यानमारमधून येतो आणि भारतात लॉटरी व्यवसाय सुरू करतो. गरीब लोकांना रातोरात श्रीमंत करण्याचे स्वप्न विकून पैसे कमावतो. 2019 ते 2024 दरम्यान त्याच्या कंपनीवर आयकर आणि ईडीने छापे टाकले. मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल आहे. 2 एप्रिल 2022 रोजी मार्टिनची कंपनी फ्युचर गेमिंग आणि हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड तिची 409 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जप्त केली गेली आणि 5 दिवसांनंतर ही कंपनी 100 कोटी रुपयांचे रोखे खरेदी करते. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांना सामोरे जावे लागले, ज्यामुळे अनेक राजकारण्यांना तुरुंगवास भोगावा लागला. पक्ष तोडण्याचे आवाहन केले गेले आणि सरकार पाडण्याच्या धमक्या आल्या. मार्टिन कंपनीने 2019 ते 2024 दरम्यान 1368 कोटींचे रोखे खरेदी केले. लॉटरी व्यवसायाशी संबंधित कंपनीने निवडणूक खरेदी केली आहे. 1000 कोटींहून अधिक किमतीचे रोखे, ज्यामुळे ते देशातील सर्वोच्च रोखे खरेदीदार बनले. 1000 कोटी दान करण्यासाठी निधी कोठून आला हा तपास आवश्यक आहे. मात्र भाजपसमोर प्रश्न पडला पाहिजे, पक्षाने मार्टिन कंपनीकडून देणग्या स्वीकारल्या आहेत का? आतापर्यंत देणगी आणि राजकीय पक्ष यांच्यात कोणताही थेट संबंध प्रस्थापित झालेला नाही, परंतु विविध मीडिया रिपोर्ट्सचा एक दुवा सूचित करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लॉटरी व्यवसायाशी संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींना भेटताना दिसतात. 2 एप्रिल 2023 रोजी अर्थमंत्र्यांच्या कार्यालयाने या बैठकीचे छायाचित्र ट्वीट केले. जोस मार्टिन अर्थमंत्र्यांना भेटले आणि कृतज्ञता व्यक्त करणाऱ्यांपैकी होते. त्यांनी भारतातील लॉटरी मार्केट उघडण्यासाठी वकिली केली, ज्याचा दावा त्यांनी केला आहे की 5 कोटी नोकऱ्या निर्माण होतील आणि सरकारसाठी GST मध्ये 1.25% कोटींहून अधिक उत्पन्न होईल. इंडियन एक्सप्रेसच्या 2015 अहवालातून ही माहिती समोर आली आहे. सॅन्टियागो मार्टिन यांचा मोठा मुलगा चार्ल्स जोस मार्टिन याने एका साध्या सोहळ्यात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चार्ल्स मार्टिन यांनी 3 महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 2014 सॅन्टियागो मार्टिन यांना 8 महिने तुरुंगवास भोगावा लागला आणि CBIच्या आरोपपत्राला सामोरे जावे लागले, तेव्हा त्यांच्या पत्नीने कोइंबतूरमध्ये पंतप्रधान मोदींसोबत स्टेज शेअर केला. भ्रष्टाचारात अडकलेल्या व्यक्तीच्या पत्नीसोबत पंतप्रधान मंचावर का होते असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याने सिक्कीम सरकारची 4500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. भाजपच्या प्रवक्त्याने सांगितले की चार्ल्सच्या वडिलांवर घोटाळ्याचा आरोप आहे, परंतु ते मोदीजी आणि पक्षाचा खूप आदर करणारे एक चांगले माणूस आहेत. इंडियन एक्सप्रेसने केरळच्या राजकारणातील एका घटनेचे तपशीलवार वर्णन केले आहे, जिथे मार्टिनने CPM मुखपत्र देशाभिमानीला 2 कोटींची देणगी दिली, ज्यामुळे पक्षामध्ये मोठा गोंधळ झाला, ज्यामुळे मुखपत्राचे महाव्यवस्थापक आणि विजयन गटाला पैसे परत करावे लागले. मार्टिन यांनी DMK नेते करुणानिधी यांनी लिहिलेल्या चित्रपटाची निर्मितीही केली आहे, ज्यात त्यांचे राजकीय संबंध सूचित केले आहेत. केरळचे माजी अर्थमंत्री थॉमस अझाक यांनी ट्विटमध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांचा व्यवसाय अनेक राज्यांमध्ये पसरलेला आहे. मार्टिन फ्युचर गेमिंग आणि लॉटरीने भाजपला 1368 कोटी रुपयांची देणगी दिली. या कंपनीने सिक्कीममध्ये माझ्यावर बदनामीचे 2 खटलेही दाखल केले आहेत. या देणग्या लॉटरींवरील GST दर कमी करण्याशी संबंधित असू शकतात का? मार्टिनच्या कंपनीची परिस्थिती विचित्र आहे. मार्टिनचा मुलगा चार्ल्स मार्टिन 2015 भाजपसोबत आहे, तरीही ED छापे October 2023 चालू आहेत. May 2023 457 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. शिवाय कंपनी जानेवारीमध्ये रोखे खरेदी करते. ED छापे टाकले आणि कंपनीला जेव्हा जेव्हा देणग्या द्याव्या लागतात तेव्हा ते रोखे दर वाढवतात असे मानणे वाजवी आहे का? October 2023 ते January 2024 दरम्यान कंपनीने 133 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. आता या तक्त्याचा विचार करा. हे दर्शविते की एका वर्षात प्रत्येक महिन्याला किती रोखे खरेदी केले गेले. October 2020 त्याने 150 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. 2021 कंपनीने 3 वेगवेगळ्या प्रसंगी 109, 30 आणि 195 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. एकूण वर्षासाठी सुमारे 334 कोटी रुपये. इतके पैसे आहेत का? हे त्यांचे स्वतःचे आहे की दुसऱ्याचे पैसे फिरवले जात आहेत? January 2022 त्यांनी 210 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. 3 महिन्यांनंतर April 2022 त्याने पुन्हा 100 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. त्यानंतर July 75 कोटी रुपये, October 2022 105 कोटी रुपये आणि December 2022 10 कोटी रुपये देण्यात आले. 2022 एकूण 500 कोटी रुपये देण्यात आले. उत्तराखंड पंजाबमधील निवडणुकांसह 2022 युपीच्या निवडणुका झाल्या. हिमाचल आणि गुजरात या कंपनीकडे देणगी देण्यासाठी इतका पैसा कसा आहे आणि ती कोणत्या पक्षाला पैसे देत आहे हे समजून घेतले पाहिजे. तुम्हाला अजूनही विश्वास आहे की कोणताही घोटाळा नाही? ही यंत्रणा खंडणीखोरीपैकी एक असल्याचे दिसते. एका कंपनीवर छापे टाकले जातात जी नंतर करोडोंचे रोखे खरेदी करते. भरवशाच्या नावाखाली लोकांनी आपले मेंदू पूर्णपणे बंद केले आहेत का? रॉयटर्समध्ये प्रकाशित कृष्णा कौशिक यांच्या अहवालात प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टची चर्चा आहे, ज्याने 2013 सुमारे 272 दशलक्ष डॉलर्स उभे केले आहेत आणि त्यातील 75% भाजपला दिले आहेत, ज्याची रक्कम सुमारे 1600 कोटी रुपये आहे. काँग्रेसला जेवढा दिला गेला त्यापेक्षा हे 10 पट जास्त आहे. 2013 काँग्रेस सरकारने राजकीय पक्षांना करमुक्त देणग्या देण्यासाठी अशा निवडणूक ट्रस्टची स्थापना केली. निवडणूक ट्रस्टच्या बाबतीतही पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अहवालात स्पष्ट केले आहे की ट्रस्ट कंपन्यांकडून पैसे घेते आणि नंतर कोणत्याही पक्षाला त्याच्या नियमांनुसार धनादेश जारी करते. फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेसने 23 आणि मार्च 24 रोजी प्रुडंट ट्रस्टला प्रत्येकी 50 कोटी रुपयांचे 2 धनादेश दिल्याचा उल्लेख आहे. त्याच दिवशी ट्रस्टने त्याच रकमेचे धनादेशही भाजपला दिले. अशा प्रकारे मार्टिनने या ट्रस्टला 100 कोटी रुपयांची देणगी दिली, परंतु त्यांनी ज्या ट्रस्टद्वारे देणगी दिली त्या ट्रस्टने केवळ 75% रक्कम भाजपला दिली आहे, म्हणजे एकूण 1600 कोटी रुपये. हे सूचित करते की मार्टिनचे सर्व 100 कोटी रुपये भाजपकडे गेले किंवा 75 कोटी रुपये गेले. इलेक्टोरल बॉण्ड्सप्रमाणे इलेक्टोरल ट्रस्ट हे आणखी एक क्षेत्र आहे ज्याची छाननी आवश्यक आहे. तथापि आमचे लक्ष सध्या सुरू असलेल्या IT आणि ED छाप्यांमध्ये मार्टिनच्या कंपनीने खरेदी केलेल्या 1368 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांवर आहे. हा सगळा पैसा भाजपकडे गेला का? हे स्थापित झाल्यानंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होईल. ED छाप्यांमध्ये असलेल्या मार्टिन कंपनीने पक्षाला देणग्या दिल्याची भाजपला कोणत्याही प्रकारे माहिती होती का असा प्रश्न कुणालाही वाटू शकतो. कंपनीने श्री नड्डा यांना 1368 कोटी रुपयांचे रोखे विकत घेतल्याचे संकेत दिले असते का? विविध योगायोग असे सूचित करतात की भाजप पूर्णपणे अनभिज्ञ आणि सहभागी नसण्याची शक्यता नाही. डिसेंबर 2021 प्रसारमाध्यमांमध्ये असे मोठ्या प्रमाणावर वृत्त आले होते की काँग्रेसने सॅन्टियागो मार्टिनवर भाजपला 100 कोटी रुपयांची देणगी दिल्याचा आरोप केला होता. तमिळनाडू काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष KS आलागिरी यांनी ट्विट केले की मार्टिनने विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला 100 कोटी रुपयांची देणगी दिली होती आणि या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली. एप्रिल 2019 आयकर विभागाने मार्टिनच्या कंपन्यांवर छापे टाकले होते असे त्यांनी अधोरेखित केले. लग 4 दिवसांत अधिकाऱ्यांनी 6 कोटींची रोकड आणि हिरे आणि 24 लाखांचे सोने जप्त केले. 2011 CBIने मार्टिनच्या विरोधात 30 खटले नोंदवले, ज्यावर सिक्कीम सरकारची 4500 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे आणि जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात तुरुंगवास भोगला गेला. मोदी सरकारने 100 कोटींच्या देणगीच्या बदल्यात काय आश्वासन दिले आहे असा प्रश्न अलागिरी यांनी उपस्थित केला. मार्टिन कंपनीकडून काही पैसे मिळाले आहेत का याचा खुलासा भाजपने तातडीने करावा अशी सूचना त्यांनी केली. केवळ केंद्र सरकार ED आणि IT प्रकरणांवर प्रभाव टाकू शकते, ज्यामुळे 2 प्रश्न उद्भवतात. हे छापे जबरदस्तीने देणग्या गोळा करण्यासाठी घेतले जातात की छाप्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी देणग्या देण्यास प्रोत्साहित करण्याचा मार्ग सापडला आहे का? मोदी आणि मार्टिन यांच्यात कोणताही संबंध नसल्याचे आपल्या पोस्टरमध्ये जाहीर करण्याचे आवाहन भाजपला देण्यात आले आहे. मार्टिनच्या जलद संपत्तीचे आश्वासन आणि मोदींनी दिलेल्या चांगल्या दिवसांच्या आश्वासनाचा विरोधाभास आहे. ED प्रकरणांवर प्रभाव टाकण्याची ताकद एकट्या केंद्र सरकारकडे आहे आणि सरकारवर कोणाचे नियंत्रण आहे हे स्पष्ट आहे. एखाद्या पक्षाने स्वतःच्या सरकारच्या चौकशीत असलेल्या कंपनीकडून पैसे स्वीकारावेत का असा प्रश्न निर्माण होतो. मोदींनी मार्टिनची गुपिते उघड करणे किंवा त्याउलट करणे अधिक योग्य ठरेल. वैकल्पिकरित्या विरोधी पक्ष आपले देणगीदार उघड करू शकतो, भाजपला कोणी आणि किती देणगी दिली हे स्पष्ट करू शकतो. एक अद्वितीय क्रमांक सुरू केल्यामुळे हे तपशील लवकरच सार्वजनिक होतील. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने असे नमूद केले पाहिजे की त्यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुंतलेल्या कोणत्याही कंपनीकडून देणग्या स्वीकारल्या नाहीत किंवा जर असतील तर ते पैसे मार्टिनला परत करावेत. ऑक्टोबर 2021 इकॉनॉमिक टाइम्सने 7500 कोटी किमतीची नोंदवलेली हैदराबादस्थित कंपनी हेटेरो फार्माकडे वळताना आयकर विभागाच्या छाप्यात 500 कोटींचे अघोषित उत्पन्न उघड झाले आणि 142 कोटी रोख जप्त केले. छाप्यानंतर कंपनीने निवडणूक रोखे खरेदी केले, ज्यात एप्रिल 2022 40 कोटी आणि जुलै आणि ऑक्टोबर 2023 प्रत्येकी 10 कोटी रुपयांच्या रोख्यांसह एकूण 60 कोटी देणग्या होत्या. छाप्यांनंतर इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करण्याचा हा प्रकार खंडणीसाठी छाप्यांचा वापर सुचवतो. छापे टाकणाऱ्या पक्षाला कंपन्या स्वेच्छेने मोठ्या रकमेची देणगी देतील का असा प्रश्न उपस्थित होतो. खंडणीसाठी ईडी आणि आयटीचा वापर करण्याची प्रथा राजकारणापासून विस्तारली आहे, जिथे आमदार आणि खासदारांना इतर पक्षांकडून जबरदस्ती केली जात होती व्यवसाय जगतापर्यंत आणि क्वोट गोडी मीडिया आणि क्वोट चा भाग म्हणून संबोधल्या जाणाऱ्या एका मीडिया कंपनीने 966 कोटींचे रोखे देखील खरेदी केले आणि त्यानंतर 14000 कोटींचे कंत्राट प्राप्त केले. ही समस्या विस्तृत आहे, त्यामुळे पुढील व्हिडिओमध्ये अधिक चर्चा केली जाईल. धर्म आणि राष्ट्राच्या नावाखाली दिशाभूल केल्याबद्दल चिंतन करण्याची वेळ आली आहे. मी माझी सहानुभूती आणि रडण्यासाठी खांदा ऑफर करतो. नमस्कार, मी रवीश कुमार आहे.